आकाशवाणी नागपूर हेवांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिळणार मोठा दिलासा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. आता सविस्तर बातम्या. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशन्सच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहे. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. दरम्यान ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतातील तसंच जगभरातील लोकांना योग दिनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि योगाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करण्याचं आवाहन केलं.
21 जून को आंतरराष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है. ज्ञान और योग की धरती ओडिशा. योग यहां के संस्कारों का हिस्सा रहा है. मैं ओडिशा की धरती से पूरे देश से पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूं, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलं. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2 लाख कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएसयुक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. नागपूर गोंदिया भंडारा राजनांदगाव बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलाय. अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे सेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,083 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर काशी विश्वनाथ कॉरिडॉर केदारनाथ बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बस सेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असून एलनिनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आज नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसंच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1,609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीठीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद चे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. 1 ते 20 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचे मॉकड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.